ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनः षष्ठानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति। शरीरं यद् अवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात्। श्रोत्रं चक्षुः स्पर्शनञ्च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते। सातवा आठवा आणि नववा असे तीन श्लोक पंधराव्या अध्यायातले एकदम घेतो आहोत। संसार वृक्षाच्या रूपकानी परमात्म्याचं वर्णन करून झाल्यानंतर आणि परमात्मा निर्मित जगताचं वर्णन करून झाल्यानंतर म्हणजेच देहाचं वर्णन करून झाल्यानंतर परमात्म्याचं वर्णन करून झाल्यानंतर आणि परमात्मा निर्मित जगताचं वर्णन करून झाल्यानंतर म्हणजेच देहाचं वर्णन करून झाल्यानंतर पंधराव्या अध्यायातला तो एक मुख्य विषय संपला। आता सात आठ आणि नऊ या तीन श्लोकांचं जे अधिकरण आहे ते अधिकरण जीवाची उत्क्रांती आणि जीवाच्या भोगांचं वर्णन अशा प्रकारे करणारे हे तीन श्लोक असल्यामुळं ते एकत्रित घेतले, एकत्रितच त्याच्यावर निरूपण करणार आहे। भगवंत असं म्हणतात की माझाच सनातन अंश या जीवलोकामध्ये जीव होऊन किंवा जीव दशेला येऊन मन तसंच सहा इंद्रिय म्हणजे श्रवण चक्षु स्पर्श घ्राण आणि रसना यांना आकर्षित करतो। हे प्रकृतीच्या ठिकाणी असतात आणि प्रकृतीच्या ठिकाणी असणाऱ्या मन मनासह सहा इंद्रियांना तो आकर्षित करतो। शरीरं यद् अवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानिवाशयात्। जेव्हा हा जीव त्याला ईश्वर असं इथं म्हटलेलं आहे तो उत्क्रामती म्हणजे शरीर सोडून देतो, त्यावेळेला आणि जेव्हा नवीन शरीराला प्राप्त होतो त्यावेळेला हे जे मन आणि सहा इंद्रिय जी आहेत प्रकृतीच्या ठिकाणी अधिष्ठित असणारी त्यांना घेऊन जीव हा पुढच्या प्रवासाला जातो आणि जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्यांच्यासहच जन्माला येतो। श्रोत्रम चक्षुः स्पर्शनंच रसनम घ्राणमेव च अधिष्ठायम मनश्चायम विषयान उपसेवते। श्रोत्र चक्षु स्पर्शन रसना आणि घ्राण ही पाच इंद्रिय तसंच मन यांचा अधिष्ठाता होऊन हा जीव विषयाचं सेवन करतो, विषयाचा उपभोग घेतो। अशा प्रकारचे हे तीन श्लोक आहेत। जीवाचं देह सोडणं, देह सोडून पुन्हा देह धारण करणं, तेव्हा मन आणि पाच इंद्रिय यांना बरोबर घेऊनच तो येतो आणि बरोबर घेऊनच जातो। असा हा जीव सनातन असा जीव माझाच अंश आहे, मम एव अंश हा। जीव हा माझा अंश आहे असं भगवंत म्हणतात. परमात्म्याचाच अंश आहे. जीवो ब्रह्मैव नापरः. जीव हा मुळात परमात्म स्वरूपच आहे. जीव हा सनातन असल्यामुळं आणि माझाच अंश असल्यामुळं माझ्या योग्यतेचाच आहे. खरं म्हणजे अच्छेद्योयम अदाह्योयम अक्लेद्यो शोष्य एवच नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलः अयम सनातनः. जीव हा मुळात परमात्माच असल्यामुळं परमात्म्याचे सर्व गुण जीवाला जसेच्या तसे लागू आहेत. तरी देखील हा जीवात्मा अविद्येमुळं उपाधीमुळं परमात्म्यापासून भिन्न झाला. जीवात्मा परमेश्वरापासून दरवेळेला नवीन नवीन उत्पन्न होत नसून जेव्हा जन्म होतो तेव्हा नवीनच जीवात्मा उत्पन्न झाला असं होत नसून तो परमेश्वराचा सनातन अंश आहे. त्याचा प्रवास चालू असतो आणि अंश म्हणजे परमेश्वरापासून तोडून वेगळा केलेला असाही नाही. खरं म्हणजे परमात्म स्वरूप असंच. पण देहाच्या उपाधीमुळं तो परमात्म्यापेक्षा वेगळा भासतो. जसं घटाकाश हे बाहेरच्या आकाशापासून तोडून वेगळं केलेलं नसतं तरी देखील घटामध्ये असणारा आकाश बाहेरच्या आकाशापेक्षा जसं वेगळं दिसतं तशा प्रकारे जीव हा परमात्माच आहे, सनातनच आहे. परमात्म्याचा सनातन अंश असं म्हटलं तरी देखील तोडून काढलेला तुकडा नाही. फक्त देहाच्या उपाधीमुळं तो तशा प्रकारे वेगळा भासतो. परमात्मा म्हणजे मूळ स्थिती, अक्षय अव्यय अविनाशी, जन्म मरण रहित, ज्याला आदी नाही आणि ज्याला अंत नाही अशी आदी अंत रहित अनुत्पन्न अशी स्थिती, कायमच अस्तित्वमान, कायमच चैतन्य युक्त, अविनाशी चैतन्य आनंद रूप, अविनाशी चैतन्य शांत स्वरूप, अविनाशी चैतन्य प्रेम स्वरूप, हे तीनही गुण एकाच वेळेला परमात्म्याला जसेच्या तसे लागू आहेत आणि परमात्मा तशा तऱ्हेने विश्व मुळीच होत नाही. परमात्मा हा आपल्या ठिकाणी आहे आणि तो अक्षर अव्यय असाच आहे. पण परमात्मा आहे अशा प्रकारे परमात्म्याच्याच ठिकाणी तो जाणीव रूप असल्यामुळं ज्या क्षणाला आपल्या अस्तित्वाचा हुंकार त्याच्या ठिकाणी निर्माण होतो त्यावेळेला मी कोणीतरी आहे, अहम अहम अशा प्रकारचा भाव त्याच्या ठिकाणी, वेगळा भाव त्याच्या ठिकाणी निर्माण झाल्यासारखा दिसतो, तीच माया. अविद्येमुळं परमात्मा जीवभावाला आला असं जे म्हटलं जातं ते परमात्म्याच्या ठिकाणी अहंताजन्य शुद्ध अहमचं स्फुरण, पण त्याच वेळेला त्या स्फुरणाच्या ठिकाणीच माया लपलेली आहे. परमात्मा विश्व कधीही होत नाही असं असल्यामुळं मायाजन्य विश्व असं मानावं लागतं. या अहंतेमुळं विश्वाची उत्पत्ती झाली असं म्हणावं लागतं. ज्ञानेश्वर महाराजांनी तसंच वर्णन केलेलं आहे. या अध्यायामध्ये प्रारंभी संसार वृक्षाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा केलं तेव्हा परत एकदा, चला आपण काय म्हणू, परत आठवण्यासाठी म्हणून, एरवी मध्योर्ध्व अध हे नाही जेथ भेद अद्वयासी एकवद जयाठाई. जो नाही की जता नादू असौरभ्य मकरंदू, जो अंगाथिला आनंदू सुरते विण, जया जे आर्हा परवते, जया जे पुढे मागवते, दिसते न वीण दिसते अदृश्य जे. परमात्म्याचं वर्णन करतात. उपाधीचा दुसरा घालिता वपसारा नामरूपाचा संसारा हो य जयाते, ज्ञातृ ज्ञेयाविहीन नुसधेचिजे ज्ञान, सुखा भरले गगन गाळी वजे, जे कार्य ना कारण जया दुजे ना एकपण, आपण पया जे जाण आपणची, ऐसे वस्तू जे साचे ते ऊर्ध्वगा यया तरुचे, तेथ आर घेणे हे मुळाचे ते ऐसे असे। त्या ठिकाणी खरं म्हणजे मूळ निर्माण होणं संसार वृक्षाचं हे संभवलंच नाही पाहिजे, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आधी, हेच मी तुम्हाला सांगतोय। नसलेली ख्याती माया या नावाची, का वांझेची संतती वानणे जैशी, तैशी सत ना असत होये, जे विचाराचे नाम नस आहे, ऐसे या परींची आहे अनादि म्हणती। म्हणून परमात्मा आहे तर परमात्म्याच्याच ठिकाणी माया देखील आहे, पण परमात्म्याच्या ठिकाणी माया संभवत नसल्यामुळं परमात्म्याच्या शुद्ध अहम च्या स्फुरणामुळं तिथं जे काही निर्माण झालं त्याच्यापासून विश्व निर्माण झालं। हे शुद्ध अहमचं स्फुरण पुढं पुढं अशुद्ध होत गेलं आणि विश्वाची निर्मिती झाली, म्हणून ऊर्ध्वमूळ असा हा विश्व आहे। हे ऊर्ध्वमूळ याच ठिकाणी आहे, मस्तकाच्या ठिकाणी। बोध झाल्यानंतर या मस्तकाच्याच ठिकाणी माया नाहीशी होते तेव्हा परमात्म्याशी एक रूपता संभवते, पण हे ठिकाण आहे कसं? ते असं म्हणतात जो नाईक जता नादू, नाद आहे पण ऐकला न गेलेला नाद। इथं एक वाद्य आहे आणि त्या वाद्याच्या तारा मी छेडल्या तर नाद निर्माण होईल, पण वाद्याच्या तारा न छेडता त्या वाद्यामध्ये नाद जसा ओतप्रोत भरलेलाच असतो, छेडल्यानंतर तो व्यक्त होतो, पण जेव्हा छेडत नाही तेव्हा त्या वाद्यापाशीच तो नाद जसा भरून असावा। जो नाईकजता नादू असौरभ्य मकरंदू, फूल आहे, कमळ आहे आणि कमळाच्या ठिकाणी प्रगट झालेला असा सुगंध आहे तो आपल्याला समजतो। तो मकरंद पण असौरभ्य म्हणजे अनुस्यूत असलेला असा एक सुगंध फुलाच्या ठिकाणी आहेच, तो प्रगट झाल्यावर आम्हाला घ्राणेंद्रियांना घेता येतो, पण फूल जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्याच्या ठिकाणी तो असतोच। जो अंगाथिला आनंदू सुरते विण, सुरत क्रिया म्हणजे प्रणय क्रिया, आनंद तर मिळतो आहे पण प्रणय क्रियेखेरीज आनंद मिळतो आहे आणि तो आनंद आपल्याच अंगाचा आहे, त्या विशिष्ट क्रियेमध्ये स्वतःचाच आनंद खरं म्हणजे मिळत असतो, दुसरा हा त्याला निमित्त असतो, त्याच्यामध्ये सुरुवातीला द्वैत असत, ते द्वैत नाहीस होतं, वृत्ती अंतर्मुख होते, अद्वैत भाव निर्माण होतो आणि आनंद निर्माण होतो। परमात्म्याचं वर्णन सुरते विण अंगाथिला आनंदू असं केलेलं आहे। जया जे आरहा परवते अलीकडचं पलीकडचं, जया जे पुढे मागवते पुढचं माग असणार, दिसते न विण दिसते अदृश्य जे, अदृश्य पण पाहण्याच्या पाहण्याची शक्ती न वापरता सहज प्रगट होणार अदृश्य, जसं तुकाराम महाराज म्हणतात ना, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. पाहण्याचं दृश्य आणि पाहण्याचं अदृश्य ही एक गोष्ट आहे. जसं हा तुकडा आहे, काय 6 इंच बाय 1.5 इंच असा कागदाचा, याच्यामध्ये अदृश्य खूप गोष्टी आहेत ज्या मला आता दिसत नाही पण ते आहेत. एक मायक्रोस्कोप घेतला की सगळं क्लिअर होऊन जाईल काय काय आहे त्याच्यावर. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, पाहिल्यावर ते स्पष्ट होईल, जे अदृश्य आहे तेही स्पष्ट होईल. अदृश्य तेची झाले काही दृश्य जे होते, जे दृश्य होत ते अदृश्य होऊन गेलं आणि जे अदृश्य होतं अप्रगट होतं ते अप्रगट तसंच राहिलं. ही ध्यानाची प्रक्रिया आहे. त्या ठिकाणी डोळे पाहत नसतात पण तुम्ही पाहत असता. तुम्ही जे पाहत असता तुम्हाला डोळ्यांची पाहण्याकरता आवश्यकता असते असं आपल्याला वाटतं पण ध्यानामध्ये ते चुकीचं राहतं. ध्यानामध्ये डोळ्याखेरीज तुम्ही पाहत असता. तुम्ही स्वप्नामध्ये डोळ्याखेरीज पाहत असता. अंधळ्या माणसालाही स्वप्न पडतात. पाहण्याकरताही डोळ्याची आवश्यकता आहे असं नाही. अंधळ्या माणसाला जी स्वप्न पडतात त्याच्याही डोळ्यासमोर काही ना काही येतं. जया जे आराह परवते, जया जे पुढे मागवते, दिसते नवीन दिसते अदृश्य जे. पाहण्याच्या अहंकाराखेरीज मी पाहतो या भावाखेरीज ते अदृश्य त्यावेळेला प्रगट होतं. त्याच्याशी एकरूपता संभवते. उपाधीचा दुसरा घालिता वोपसारा, माया या नावाच्या द्वैताचा अध्यास निर्माण झाल्यामुळं नामरूपाचा संसारा होय जयाते. ज्ञातृज्ञेयाविहीन नुसधेची जे ज्ञान ध्यानाच्या अतिशय निकराच्या स्थितीमध्ये पदार्थ ज्ञान जेव्हा सरे द्रष्टा म्हणजे पाहणारा ध्याता द्रष्टेपणे नुरे, त्याचा द्रष्टा द्रष्टुभाव हा राहत नाही. जेव्हा पदार्थ ज्ञान नाहीस होतं, समोरचे विचार नाहीसे होतात, तेव्हा द्रष्टा हा द्रष्टुत्व घेऊन फार काळ राहू शकत नाही. अशा वेळेला केवळ ज्ञप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म असं समर्थ म्हणतात. केवळ ज्ञप्ती मात्र ब्रह्मस्थिती त्यावेळेला शिल्लक राहते. ते ज्ञातृ आणि ज्ञेय याच्या खेरीज असणारं ज्ञान, मी जाणतो आणि जे जाणायचं आहे ते, या दोन वेगळ्या गोष्टींखेरीज केवळ ज्ञानच शिल्लक राहणं. सुखा भरले गगन गाळीवजे, गाळीव असं सुख त्यांनी गगन भरून जावं ध्यानाचं वगैरे वगैरे असं जे परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे, तो परमात्मा हा विश्वोत्पत्तीला कारण नाही. परमात्मा विश्वोत्पत्तीला कारण नसेल तर विश्वोत्पत्ती झाली ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला तर ते दिसत आहे. जे दिसत आहे तर ते आमचा अविद्यात्मक भाव, त्यालाच माया असं म्हणायचं. हे मी कशा करता सांगतोय, कारण एक परमात्मा आहे आणि एक ऊर्ध्व मूल अशी मूळ मायेची स्थिती आहे. त्या मूळ मायेच्या ऊर्ध्व मूल स्थितीतून सर्व विश्व निर्माण झालं, अर्थात आम्ही देखील निर्माण झालो. आम्ही निर्माण झालो याचा अर्थ आमच्या ठिकाणी एक अविद्या विशिष्ट चैतन्य निर्माण झालं, जे जीव या नावाने ओळखलं जातं. दुसरं म्हणजे प्रकृती निर्माण झाली जी देह म्हणून ओळखली जाते. बरोबर आहे. एक जीवभाव आहे आणि एक प्रकृती आहे, देह आहे. त्या प्रकृतीबद्दल इथं सांगितलं जात आहे. ही जी प्रकृती आहे ती प्रकृती शब्द स्पर्श रूप रस गंध श्रवण स्पर्श रसना इत्यादी अशा प्रकारे प्रकृती निर्माण झाली आणि ही प्रकृती ज्यांनी धरून ठेवली तो जीव अंश हा सनातन माझाच अंश आहे असं भगवंत म्हणतात. हा जो मी निर्माण झाला मूळ परमात्म्याच्या मीमुळं माझ्या ठिकाणी मी निर्माण झाला तो अविद्याजन्य माया जीवस्थिती म्हणून निर्माण झाला आणि तो मीच मला अहंकारांनी युक्त करता झाला. म्हणून मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण अशा प्रकारचा अहंकार माझ्या ठिकाणी निर्माण झाला आणि तो अहंकार वागवणारा जो जीव आहे त्या जीवाला कार्य करण्यासाठी एक प्रकृती निर्माण झाली आणि त्याचं वर्णन इथं पुढे केलेलं आहे. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनंच रसनम घ्राणमेवच अधिष्ठाय मनश्चायम. जीवानी या सर्वांना धरून ठेवलेला आहे. जीव या सगळ्यांचा अधिष्ठान झालेला आहे आणि विषयाचा उपभोग घेतो आहे, विषयाचं सेवन करतो आहे. जेव्हा हा देह शरीर सोडतो अथवा परत जीव देहाला प्राप्त होतो तेव्हा जीव हे मन आणि पाच इंद्रिय यांना बरोबर घेऊन जातो. ज्या प्रकारे वायू फुलातला गंध घेऊन जातो, फुलाला नेण्याची गरज नाही, देहाला नेण्याची गरज नाही. देहाच्या ठिकाणी जो इसेन्स आहे, जी प्रकृती आहे, जे संस्कार आहेत त्याला घेऊन जाण्याची गरज आहे, तो घेऊन जातो. वारा फूल घेऊन जात नाही, फुलाला फूल हे अत्यंत जड, पण त्याच्या आत असणारे जे मकरंद कण आहेत, त्याच्या आत असणारा जो सुगंध आहे त्याला जसा वायू घेऊन जातो आणि फूल शुष्क होऊन जात, तशा प्रकारे हा जीव जेव्हा शरीर सोडतो तेव्हा या सहाही इंद्रियांना घेऊन जातो. अशा प्रकारचं वर्णन इथं केलेलं आहे. तसं हे वर्णन अवघड अजिबात नाही. श्रवण स्पर्श चक्षु घ्राण आणि रसना यांचे संस्कार मनावर बलवत्तर होतात आणि जीव अहंताजन्य अशा मी भावानी मन चित्त बुद्धी अंतःकरण यांनी युक्त असतो. इथं मन म्हटलेलं आहे ते मन बुद्धी चित्त अंतःकरण अहंता या सर्वांचं प्रतिनिधित्व करणारं असं समजायचं. केवळ मन नव्हे, हे जे अंतःकरण पंचक आहे त्या अंतःकरण पंचकाचा मन या एका शब्दानी इथं उपयोग केलेला आहे, उल्लेख केलेला आहे. म्हणून हे संस्कार मनामध्ये दृढ होतात. जर कोणी म्हटलं चित्तामध्ये दृढ होतात तरीही चालेल, बुद्धीमध्ये दृढ होतात म्हटलं तरीही चालेल. इथं म्हटलेलं आहे मनामध्ये दृढ होतात आणि जसा वायू फुलातला गंध घेऊन जातो तसं देह सोडतो मनुष्य तेव्हा सगळे संस्कार घेऊन जीव ऊर्जा प्रवासाला जातो. या निमित्ताने भगवंतांनी इथं सांपराय विद्या म्हणून जी सांगितलेली आहे, मरणोत्तर जीवन, त्याला स्पर्श केलेला आहे. परलोकाविषयीची विद्या, सातव्या अध्यायात हा विषय आला का नवव्या अध्यायात हा विषय आला की देह ठेवल्यानंतर स्वर्ग लोकात जातो. तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती, सहाव्या अध्यायात विषय आला. तरी देखील भगवद्गीता मुख्यतः जीवाचा स्वर्ग लोकातला वास याच्याबद्दल काही बोलत नाही, काहीही बोलत नाही. भगवद्गीता मुख्यतः जे चालू जीवन आहे त्याच्याबद्दल बोलते आणि मोक्षाबद्दल
बोलते. आणि जो मधला प्रवास आहे, जीव कुठं जातो कसा कुठं किती याच्याबद्दल फारसं बोलत नाही, काही मोजक्या ठिकाणी थोडं थोडं बोलली, त्याच्यातले हे श्लोक आहेत. ही जी सांप्राय विद्या आहे ती सांप्राय विद्याच नचिकेत्यांनी यमराजांना विचारली. त्याच्यामध्ये नचिकेत्यांनी या मृत्यूनंतर होतं काय याचं मला संपूर्ण ज्ञान मिळावं अशी इच्छा व्यक्त केली. ती सगळी कथा मोठी गोड आहे. या निमित्ताने कठोपनिषद पाहण्याचा माझा विचार नाही, तरी देखील जीव संस्कार घेऊन पुढे जातो, हे संस्कार त्याच्यावर होतात कसे? मन बुद्धी चित्त अंतःकरण अहंकार हे संस्कार धारण करत कस? त्या संस्कारांनीच मनुष्य कसा वर्तन करतो याचं मोठं सुंदर विवेचन या कठोपनिषदामध्ये आलेलं आहे. याची सुरुवात देखील फार सुंदर आहे. वाजश्रवानी यज्ञामध्ये यज्ञ केला, वाजश्रवानी जो यज्ञ केला तो यज्ञ सकाम होता. त्या यज्ञामध्ये कामना होती स्वर्ग प्राप्तीची, आणि त्यांनी स्वर्ग प्राप्तीसाठी म्हणून सर्वस्वाचं दान केलं. जसं आज काही खर्च करावा आणि उद्या त्याचं भरभरून फळ मिळावं असं व्यावहारिक जीवन आहे, तसं श्रद्धामय जीवन आहे की आज दान करावं आणि उद्या तिथं गेल्यानंतर त्या दान कितीतरी दाम दुप्पट तिप्पट चौपट आपल्याला परत मिळावं. आपणच दान केलेलं कुठे जाणार नाही, ते स्वर्गामध्ये परत मिळावं. वाजश्रवानी यज्ञामध्ये दान केलं आणि सर्वस्वाचं दान केलं. दान करत असताना तो कशाचं दान करत होता तेव्हा विशेष करून गोधन हे जास्त महत्वाचं समजलं जात असे. 1500 रुपयाच्या नोटा कशा असाव्यात तसं गोधन समजलं जात असे. तर त्याचा तरुण मुलगा नचिकेता बाजूला उभा होता आणि त्यांनी असं पाहिलं की दक्षिणा म्हणून आपले वडील जे जे देत आहेत आणि वडील दक्षिणा म्हणून जे देत आहेत अर्थात सोडून देत आहेत स्वतःची मालकी, त्यामुळं नचिकेताची श्रद्धा दृढ झाली. नचिकेता श्रद्धावान बनला, त्याच्या ठिकाणी श्रद्धेनी प्रवेश केला. दान पाहून श्रद्धा निर्माण झाली, कारण एवढ्या मोठ्या स्वतःच्या गोष्टी वडील सोडून देत आहेत अर्थात फार मोठ्या उद्दिष्टाकरता सोडून देत आहेत ते पाहून नचिकेत्याचं अंतःकरण देखील श्रद्धेने भरून गेलं. आणि अजून बारकाईने पाहिल्यानंतर नचिकेत्याच्या असं लक्षात आलं की आपल्या आयुष्यात जेवढं पाणी प्यायचं होतं तेवढं पाणी ज्या पिऊन चुकलेले आहेत, जेवढा चारा खायचा होता तेवढा चारा खाऊन चुकलेले आहेत, ज्यांचं जितकं दूध काढता येणं शक्य होतं तितकं दूध ज्यांचं काढून घेतलेलं आहे, याचा अर्थ असा की आता त्या पाणी पिण्याला देखील चारा खाण्याला देखील आणि दूध काढण्याला देखील समर्थ राहिल्या नाहीत. ज्यांची इंद्रिय गलित गात्र झालेली आहेत अशा गायी यज्ञात दान दिल्या जात आहेत. एका बाजूने श्रद्धा निर्माण झाली, दुसऱ्या बाजूने विचार निर्माण झाला आणि त्याला स्पष्ट दिसायला लागलं की वडील काय दान करतायत, कोणत्या प्रकारचं दान करतायत. आणि अशा प्रकारचं दान जो घेईल त्यांना त्या दानाचा उपयोग तरी काय असा प्रश्न नचिकेत्याच्या मनामध्ये निर्माण झाला. त्यामुळे आपलं सर्वस्व द्यायला निघालेले वडील जर गायी दान करत आहेत तर आपण ही वडिलांची जणू मालकीच आहोत, संपत्तीच आहोत. नाहीतरी प्रत्येक पित्याला पुत्र ही आपली संपत्ती, मालमत्ता असंच वाटत असत. पुत्राकडे पाहण्याचा दुसरा कोणता हेतू किंवा दृष्टिकोन नसतो. सर्वसाधारणपणे मी म्हणेन ते त्याने ऐकलं पाहिजे, मी म्हणेन ते तो करेलच कारण तो माझा मुलगा आहे, अशीच भावना असते. पण ज्याच्या ठिकाणी विचार निर्माण झालेला आहे असा नचिकेता आपल्या पित्याला म्हणाला की तुम्ही मला कुणाला दान देणार. भाकड गाई दान द्यायला निघालेला पिता काही उत्तर देत नव्हता तेव्हा त्यांनी तो प्रश्न तीनदा विचारला. तेव्हा चिडून पाजेश्रवा नचिकेत्याला म्हणाला की जा, मी तुला मृत्यूला देऊन टाकला. नचिकेत्याच्या मनात असं निर्माण झालं की पूर्वीपासून जर पाहिलं तर मनुष्य धान्याप्रमाणे मरतो आणि धान्याप्रमाणे परत जन्माला येतो. मागच्या वर्षी निर्माण झालेलं धान्य यावर्षी मरून जात, भक्षण केलं जात, परत नवीन धान्य निर्माण होत. तसे लोक परत परत जन्माला येतात, परत परत मरतात, मला यमाला देऊन हा नक्की काय साधेल. कोणतं कर्तव्य आपला पिता मला यमाला देऊन पार पाडतो आहे असं नचिकेत्याला वाटायला लागलं. आणि तो यम धर्माच्या दारामध्ये जाऊन उभा राहिला. या सगळ्या गोष्टी अर्थात यमधर्माच्या दारात जाऊन उभा राहिला याचा अर्थ आपण इथून प्रवास करून कुठेतरी यमाच्या वाड्यावर गेला आणि मग दार बंद होतं, ते मोठं थोरलं दार, आणि तिथं बसला बटू. अशा प्रकारे काही आपल्या डोळ्यासमोर येण्याची शक्यता आहे. ज्याला यमाला दान देऊन टाकला असा हा नचिकेता तीन दिवस अन्न आणि पाणी विवर्जित तिथं राहिला, म्हणजे तो यमाला जाण्याच्या मार्गालाच लागलेला होता असा खरा त्याचा अर्थ आहे. कुठे यमाच्या दारात, यमाच्या वाड्यावर गेलेला नव्हता. आणि मग पुढची गोष्ट आहे अर्थात की यमाचा अमात्य यमाला म्हणतो की अतिथी आपल्याकडे आलेला आहे. यमाच्या दारात आपणहून जाणारा यमाचा अतिथी असतो, एरवी यम घेऊनच जातो. तो काय अतिथी करण्यासाठी घेऊन जात नाही, तो त्याचं कर्तव्य पार पाडण्यासाठी घेऊन जातो. पण अशा प्रकारे प्रायोपवेशन करणारा यमाच्या दारात जाऊन उभा होता. यम नचिकेत्याला म्हणतो की तू आदरणीय अतिथी, माझ्या घरी तीन रात्री उपाशी राहिलास, तुला नमस्कार असो. आणि माझं कल्याण व्हावं म्हणून प्रत्येक दिवसाचा एक असे तीन वर तू मागून घे. तेव्हा पहिला वर नचिकेता असं मागतो की माझा पिता शांत संकल्प आणि प्रसन्न होऊन निवळेल असं काही तू कर. तू मला स्वीकारलेलं नाहीस पण मी जर गेलो तर तो माझ्याशी रागवून वर्तन करेल, तर तसं माझ्या बाबत होणार नाही अशा वचनांनी तू मला आश्वस्त कर. यम धर्म असं म्हणाला की मी त्याला अनुज्ञा तशी दिलेली आहे, तो पूर्वीप्रमाणेच आश्वस्त होईल, क्रोधरहित तुझ्याशी वर्तन करेल. त्याच्यानंतर नचिकेत्याने दुसरा वर मागितला. तो दुसरा वर असा होता की स्वर्ग साधनभूत अग्नी काय आहे, अर्थात वेदोक्त कर्म किंवा अशा प्रकारची कर्म जी यज्ञ साधन म्हणून केली जातात पुण्याकरता, कारण त्याचे वडील तेच करत होते, अशा प्रकारची जी कर्म आहेत त्याच्या संबंधी मला ज्ञान व्हावं, त्याच्यातून स्वर्ग प्राप्ती कशी होते त्याचं रहस्य मला कळावं, मला कर्मासंबंधी ज्ञान प्राप्त व्हावं. तेव्हा यमधर्म असं म्हणाला की हा स्वर्ग साधनभूत अग्नी मी तुला सांगतो, तो तू माझ्यापासून ऐक. अनंत लोकाची प्राप्ती करून देणारा फार महत्वाचं आहे हे वचन. खरं काय झालं की माझ्या अपेक्षेपेक्षा उशिरा मी याला सुरुवात केली. अनंत लोकाची प्राप्ती करून देणारा, जगाचा आश्रय असणारा असा हृदयरूप गुहेत तो लपलेला आहे हे तू जाण. तो जो यज्ञ आहे तो हृदयरूप गुहेत लपलेला आहे असं यमधर्म म्हणाला. आणि तशा प्रकारे त्यांनी नचिकेत्याला उपदेश केला. नचिकेत्याचं त्यांनी समाधान झालं. आणि तिसरा वर नचिकेत्यानी मागितला तो म्हणाला की मेलेल्या माणसांविषयी जी शंका आहे, कोणी तो आहे म्हणतात कोणी तो नाही म्हणतात, तुझ्या उपदेशाने मला ज्ञान होवो की तो असतो का नसतो. गेल्यावर गेला तरीही तो असतो असं काही लोक म्हणतात, त्याचा देह गेला तरी तो जात नाही असं काही लोक म्हणतात, तर काही लोक असं म्हणतात की तो जातोच. शरीर भस्मीभूत झाल्यानंतर कसलं काय, आत्मा वगैरे काही नाही असं काही लोक म्हणतात, तर या संबंधीचं ज्ञान मला प्राप्त होवो. काय होतं ही ती सांप्राय विद्या. माझ्या वरांमधला हा तिसरा वर मी तुला मागतो आहे. तेव्हा यमराज असं म्हणतात की पूर्वी देवांनी देखील असा संशय घेतला नव्हता, घेतलेला होता पण देवांना देखील हे सहज समजण्यासारखं नाही. हा धर्म फार सूक्ष्म आहे आणि तू एवढं सोडून बाकी काही माग. आणि मग पुढे त्याने आश्वासन दिली ती कथाही आपल्याला माहिती आहे. पण माझ्या मते हे जे तीन वर आहेत त्या तीन वरांमध्ये फार मोठं रहस्य दडलेलं आहे. पहिला जो वर आहे त्या वरामुळे तो आपलं ऐहिक धडधाकट चांगलं सुखमय असं करू इच्छित होता नचिकेता. जसा वडिलांचा क्रोध नाहीसा होणं, वडील प्रेमानी वर्तन करणं, उद्वेगरहित असं ऐहिक प्राप्त होणं हा पहिला वर नचिकेत्याला हवा होता. ते आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट आहे. वडील ही गोष्ट संज्ञा म्हणून आहे, रूपक म्हणून आहे. त्याच्यामध्ये वडील आले, आई आले, पती पत्नी मुलं सगळे आले. एक उद्वेगरहित आणि शांत आनंदमय असं जीवन आपल्याला हवं आहे. ते यमराजांनी नचिकेत्याला देऊ केलं. ते पृथ्वी तलावरचं जीवन आहे. त्यांनी दुसऱ्या वरांनी वडील जे वेदोक्त कर्म करत होते यज्ञ करून स्वर्ग प्राप्तीची इच्छा, तर त्याचं वर्म काय हे विचारलं. आणि यमधर्माने त्याचं उत्तर देताना मात्र एक कोड्यात टाकणारं उत्तर दिलं. ते म्हणजे अनंत लोकाची प्राप्ती करून देणारा जणू जगाचा आश्रय असा हृदयरूपीत हृदयरूप गुहेत लपलेला असा तो अग्नी आहे हे तू जाण असं तो म्हणाला. अनंत लोकाप्ती मथो प्रतिष्ठाम विद्धी त्वमेतम निहितम गुहायाम असं यमाचे शब्द आहेत. आपल्या स्वतःच्या हृदयरूपी गुहेमध्ये तो आहे. आणि तिसऱ्या वरांनी नचिकेत्यांनीच त्याला मृत्यूनंतर काय होतं ते जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. खरं म्हणजे दुसऱ्या उत्तरामध्ये नचिकेत्याला हवं ते यम बोललेले होते पण नचिकेत्याला ते कळलेलं नव्हतं. ऐहिक धडधाकट, 5 मिनिट मी आता पुढे जातो बरं का. ऐहिक धडधाकट आणि सुसंपन्न झाल्यानंतर, ऐहिक उत्तम झाल्यानंतर त्या पायावर हृदयरूपी गुहेमध्ये सकाम आणि निष्काम अशा 2 उपासना केल्या जाऊ शकतात. एक दुसरं म्हणजे केवळ निष्काम उपासना जर केली तर आत्म्याचं ज्ञान प्राप्त होतं. हे 2 आत्म्याचं ज्ञान प्राप्त होण्याच्या दरम्यान निष्काम उपासना करत असताना चित्त तरल होतं, अंतःकरण वृत्ती तरल होतात, बुद्धी सूक्ष्म आणि अग्र होते, तेव्हा व्यक्तीची भोग घेण्याची क्षमता देखील अधिक उत्तम होते. प्रत्येक इंद्रियाने त्याने घेतलेला भोग हा त्याला अमृतासमान वाटायला लागतो. ध्यान करणारी व्यक्ती जेव्हा भोग भोगेल तेव्हा तो भोग त्याला अमृतासमान वाटेल. जेवणापासून ते सर्व भोग त्याचे अति उत्तम आणि तरल अशा भूमिकेवर होतील, कारण त्याच्या चित्ताची एकाग्रता साधेल. त्याचं चित्त जिथं परमात्म्याला शोधायला चाललेलं आहे म्हणून नाहीस होत आहे, अशा तरल चित्तानी स्थूल इंद्रियाच्या भोगातली देखील तरलता त्याला अधिक चांगली कळते आणि या भोगांमध्ये तो रमतो, त्यालाच स्वर्ग असं म्हटलेलं आहे. ध्यानामध्ये येणारा हा मोठा अडथळाच आहे. अशा भोगांमध्ये रमणं, अशा मृत्यूलोक सिद्ध केल्यानंतर आणि साधना करत असताना आणि साधनेनी परमात्म प्राप्तीपर्यंत जात असताना जेव्हा इंद्रिय मन आणि बुद्धी अति तरल होऊन नाहीशी होण्याच्या मार्गावर असते तेव्हा इंद्रिय मन बुद्धीकडून मिळणारे भोग देखील दैवी मिळायला सुरुवात होते. तेच भोग पण दैवी अशा पद्धतीने मिळतात, जास्त समाधान देतात, जास्त आनंद घेण्याची वृत्ती. जितकी व्यक्ती बहिर्मुख असेल तितकं त्याला सुख कमी. टीव्ही पाहतो आहे, पेपर वाचतो आहे, एकाच वेळेला गप्पा मारतो आहे आणि जेवणही करतो आहे, त्याला भोजनातला आनंद मिळत नाही. जितकी व्यक्ती शांत आणि एकचित्त होते तितकी पदार्थाची चव समजते, तितकी तरल मनबुद्धीनी इंद्रियांनी तो भोग घेतला जातो आणि हे सगळ्या भोगांना लागू आहे. असं असल्यामुळं तो स्वर्गातलं सुखच अनुभवतो भोगाच्या द्वारा. आणि हा अडथळा जर दूर झाला तर मात्र देह पडल्यानंतर परत नवीन देह, तोही देह पडल्यानंतर परत नवीन देह या दरम्यानच्या काळामध्ये हृदयरूपी गुहेत मध्ये त्याला आपण येणारे जाणारे नाही अशा प्रकारचा बोध प्राप्त होतो. यमाने त्याला पुष्कळ प्रलोभन दाखवली पण ती सगळी मर्त्य एक दिवसांनी नाश होणं काय, एक वर्षांनी नाश होणं काय आणि एखाद्या भोगाचा 100 वर्षांनी नाश होणं काय, नाश हा ठरलेलाच आहे. असं असल्यामुळे नचिकेत्यांनी सर्व भोग हे मर्त्य ठरवले आणि श्रेय आणि प्रेय याचा विचार करणारा नचिकेता आहे हे लक्षात आल्यावर मात्र यमधर्मानी ज्याचं दर्शन होणं अतिशय कठीण आहे अशा गूढ स्थानी प्रवेश केलेल्या हृदयरूपी गुहेत निबिड जणू अरण्यामध्ये राहणाऱ्या पुरातन असलेल्या आत्म्याला अध्यात्म योगाच्या ज्ञानाने जाणून धीर पुरुष हर्ष आणि शोक यांचा त्याग करतो असं सांगितलं. बाकी जन्म आणि मृत्यू आणि जन्मानंतर परत मृत्यू, मृत्यूनंतर परत जन्म या रहाड गाडग्यामध्ये काही ठेवलेला नसून हृदयरूपी गुहेमध्ये असणारा परमात्मा जाणून घेतला की मृत्यू लोक ओलांडता येतो, मृत्यूला पार करता येतं असं यमधर्माने सांगितलं. ही जी सांप्राय विद्या आहे ती सांप्राय विद्या या तीन श्लोकांच्या रूपाने देखील भगवद्गीतेमध्ये सांगितली गेली. याच्यावरचे ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्या ओव्या आहेत, निरूपण आहे, ते आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज. सब संतन की जय 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 रघुवीर.